जय जय रघुवीर समर्थ। दशक पहिला, समास पहिला, ग्रंथारंभ लक्षण। श्रीराम श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जी येथ, श्रवण केलियाने प्राप्त काय आहे श्रीराम। ग्रंथानाम दासबोध, गुरुशिष्यांचा संवाद, येथ बोलिला विशद भक्तिमार्ग श्रीराम। नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरोपण निरोपिले श्रीराम। भक्तीचेन योगे देव, निश्चये पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी श्रीराम। मुख्य भक्तीचा निश्चयो, शुद्ध ज्ञानाचा निश्चयो, आत्मस्थितीचा निश्चयो बोलिला असे श्रीराम। शुद्ध उपदेशाचा निश्चयो, सायोज्य मुक्तीचा निश्चयो, मोक्ष प्राप्तीचा निश्चयो बोलिला असे श्रीराम। शुद्ध स्वरूपाचा निश्चयो, विदेह स्थितीचा निश्चयो, अलिप्तपणाचा निश्चयो बोलिलो असे श्रीराम। मुख्य देवाचा निश्चयो, मुख्य भक्ताचा निश्चयो, जीव शिवाचा निश्चयो बोलिला असे श्रीराम। मुख्य ब्रह्माचा निश्चयो, नाना मतांचा निश्चयो, आपण कोण हा निश्चयो बोलिला असे श्रीराम। मुख्य उपासना लक्षण, नाना कवित्व लक्षण, नाना चातुर्य लक्षण बोलिले असे श्रीराम। मायोद्भवाचे लक्षण, पंचभूतांचे लक्षण, कर्ता कोण हे लक्षण बोलिले असे श्रीराम। नाना किंत निवारिले, नाना संशयो छेदिले, नाना आशंका फेडिले, नाना प्रश्न श्रीराम। ऐसे बहुधा निरोपिले, ग्रंथ गर्भी जे बोलिले, ते अवघेची अनुवादले, न वचे की कदा श्रीराम। तथापि अवघा दासबोध, दशक फोडून केला विशद, जे जे दशकींचा अनुवाद, ते दशकी बोलिला श्रीराम। नाना ग्रंथांच्या समती, उपनिषदे वेदांत श्रुती, आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित श्रीराम। नाना समती अन्वये, म्हणवनी मिथ्या म्हणता न ये, तथापि हे अनुभवासी ये प्रत्यक्ष आता श्रीराम। मत्सरेयासी मिथ्या म्हणती, तरी अवघेच ग्रंथ उच्छेदती, नाना ग्रंथांच्या समती भगवद्वाक्ये श्रीराम। शिवगीता रामगीता, गुरुगीता गर्भगीता, उत्तरगीता अवधूतगीता, वेद आणि वेदांत श्रीराम। भगवद्गीता ब्रह्मगीता, हंसगीता पांडवगीता, गणेशगीता येमगीता, उपनिषदे भागवत श्रीराम। इत्यादिक नाना ग्रंथ समतीस बोलिले येथ, भगवद्वाक्ये येथार्थ निश्चयेसी श्रीराम। भगवद्वचने अविश्वासे, ऐसा कोण पतित असे, भगवद्वाक्य विरहित नसे बोलणे येथिचे श्रीराम। पूर्ण ग्रंथ पाहिल्या विण, उगाच ठेवी जो दूषण, तो दुरात्मा दुराभिमान मत्सरे करी श्रीराम। अभिमाने उठे मत्सर, मत्सरे ये तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे श्रीराम। ऐसा अंतरी नासला, काम क्रोधे खवळला, अहम भावे पालटला प्रत्यक्ष दिसे श्रीराम। काम क्रोधे लिथाडिला, तो कैचा म्हणावा भला, अमृत सेविताच पावला मृत्यराहो श्रीराम। आता असो हे बोलणे, अधिकारा सारिखे घेणे, परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम श्रीराम। मागा श्रोती आक्षेपिले, जीए ग्रंथी काय बोलिले, ते सकळही निरोपिले, संकलित मार्गे श्रीराम। आता श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ एक सरा श्रीराम। मार्ग सापडे सुगम न लगे साधन दुर्गम, सायोज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे श्रीराम। नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञान प्राप्ती। ऐसी आहे फळश्रुती ये ग्रंथी श्रीराम। योगियांचे परम भाग्य, अंगी बाणे ते वैराग्य। चातुर्य कळे था योग्य विवेके सहित श्रीराम। भ्रांत अवगुणी अवलक्षण, तेची होती सुलक्षण। धूर्त तार्किक विचक्षण, समयो जाणती श्रीराम। आळशी तेची साक्षती होती, पापी तेची प्रस्तावती। निंदक तेची वंदू लागती, भक्ती मार्गासी श्रीराम। बद्धची होती मुमुक्ष, मूर्ख होती अतिदक्ष। अभक्तची पावती मोक्ष, भक्ती मार्गे श्रीराम। नाना दोषते नासती, पतित तेची पावन होती। प्राणी पावे उत्तम गती, श्रवण मात्रे श्रीराम। नाना धोके देह बुद्धीचे, नाना किंत संदेहाचे। नाना उद्वेग संसाराचे, नासती श्रवणे श्रीराम। ऐसी याची फळश्रुती, श्रवणे चुके अधोगती। मनास होय विश्रांती, समाधान श्रीराम। जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा। मत्सर धरी जो पुंसा, तयास तेची प्राप्त श्रीराम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे, ग्रंथारंभ लक्षण नाम समास पहिला। श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक पहिला, समास दुसरा, गणेशस्तव। श्रीराम। ओम नमो जी गणेनायका, सर्वसिद्धी फळदायका। अज्ञान भ्रांती छेदका, बोधरूपा श्रीराम। माझी ये अंतरी भरावे, सर्व काळ वास्तव्य करावे। मज वाक सुन्यास वदवावे, कृपा कटाक्षे करूनी श्रीराम। तुझी ये कृपाचे निबळे, वितुळती भ्रांतीची पडळे। आणि विश्वभक्षक काळे दास्यत्व कीजे श्रीराम। येता कृपेची निजवडी, विघ्ने कापती बापुडी। होऊन जाती देशधडी, नाम मात्रे श्रीराम। म्हणून नामे विघ्नहर, आम्हानाथांचे माहेर। आदि करूनी हरिहर, अमर वंदिती श्रीराम। वंदूनियास मंगळनिधी, कार्य करिता सर्वसिद्धी। आघात अडथाळे उपाधी, बाधू सकेना श्रीराम। जयाचे आठविता ध्यान, वाटे परम समाधान। नेत्री रिघो नियामन, पांगुळे सर्वांगी श्रीराम। सगुण रूपाची टेव, महालावण्य लाघव। नृत्य करिता सकळ देव, तटस्थ होती श्रीराम। सर्व काळ मदोन्मत्त, सदा आनंदे डुल्लत। हरुषे निर्भर उदित, सुप्रसन्न वदनो श्रीराम। भव्य रूप वितंड, भीम मूर्ती महाप्रचंड। विस्तीर्ण मस्तकी उदंड, सिंधूर चर्चिला श्रीराम। नाना सुगंध परिमळे, थबथबा गळती गंडस्थळे। तेथे आली षटपदकुळे, झुंकार शब्दे श्रीराम। मुरडीव शुंडादंड सरळे, शोभे अभिनव आवाळे। लंबित अधर तीक्ष्ण गळे, क्षणक्षणास मंदसत्वी श्रीराम। सौदा विद्यांशा गोसावी, हरस्व लोचनते हिलावी। लवलवीत फडकावी, पडै फडै कर्णथापा श्रीराम। रत्नखचित मुकुटी झळाळ, नाना सुरंग फाकती कीळ, कुंडले तळपती नीळ, वरी जडिले झमकती श्रीराम। दंत शुभ्र सद्दट रत्न खचित हेमकट, तया तळवटी पत्रे नीट, तळपती लघुलघु श्रीराम। लवथवीत मलपे दोंद, वेष्टित कट्ट नागबंद, शूद्र घंटिका मंद मंद, वाजती झणत्कारे श्रीराम। चतुर्भुज लंबोदर कासे कासिला पीतांबर, फडके दोंदीचा फणीवर, धुधुकार टाकी श्रीराम। डोलवी मस्तक जिव्हालाळी, घालून बैसला वेटाळी, उभारोनी नाभिकमळी, टकमकापा हे श्रीराम। नाना याती कुशममाळा, व्याळ पर्यंत रुळती गळा, रत्न जडित हृदय कमळा, वरी पदक शोभे श्रीराम। शोभे फरश आणि कमळ, अंकुश तीक्ष्ण तेजाळ, एके करी मोदक गोळ, तयावरी अति प्रीती श्रीराम। नट नाट्य कळा कुसरी, नाना छंदे नृत्य करी, टाळ मृदांग भरोवरी, उपांग हुंकारे श्रीराम। स्थिरता नाही एक क्षण, चपळ विषयी अग्रगण, साजिरी मूर्ती सुलक्षण, लावण्य खाणी श्रीराम। ऋणझुणा वाजती नेपुरे, वाकी बोभाटती गजरे, घागरिया सहित मनोहरे, पाऊले दोनी श्रीराम। ईश्वर सभेशी आली शोभा, दिव्यांबरांची फाकली प्रभा, साहित्य विषयी सुल्लभा, अष्टनायका होती श्रीराम। ऐसा सर्वांगे सुंदरू, सकळ विद्यांसा आगरू, त्यासी माझा नमस्कारू, साष्टांग भावे श्रीराम। ध्यान गणेशाचे वर्णिता, मती प्रकाश होये भ्रांता, गुणानुवाद श्रवण करिता, बोले सरस्वती श्रीराम। जयासी ब्रह्मादिक वंदिती, तेथे मानव बापुडे किती, असो प्राणी मंदमती, तेही गणेश चिंतावा श्रीराम। जे मूर्ख अवलक्षण, जे का हीणाहून हीण, तेची होती दक्ष प्रवीण, सर्व विषयी श्रीराम। ऐसा जो परम समर्थ, पूर्ण कनी करी मनोरथ, सप्रचित ज भजन स्वार्थ, कल्लव चंडी विनायकौ श्रीराम। ऐसा गणेश मंगळ मूर्ती, तो म्यास्तविला येथामती, वांछा धरून चित्ती परमार्थाची श्रीराम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे, गणेशस्तवन नाम समास दुसरा। श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक पहिला, समास तिसरा, शारदास्तवन। श्रीराम। आता वंदीन वेदमाता, श्री शारदा ब्रह्मसुता, शब्दमूळ वाग देवता, माहं माया श्रीराम। जे उठती शब्दांकुर, वदे वैखरी अपार, जे शब्दाचे अभ्यांतर, उकलून दावी श्रीराम। जे योगियांची समाधी, जे धारिष्ठांची कृतबुद्धी, जे विद्या अविद्या उपाधी, तोडून टाकी श्रीराम। जे महापुरुषाची भार्या, अति सलग्न अवस्था तुर्या, जये करिता महत्कार्या, प्रवर्तले साधू श्रीराम। जे महंतांची शांती, जे ईश्वराची निजशक्ती, जे ज्ञानियांची विरक्ती, नैराश शोभा श्रीराम। जे अनंत ब्रह्मांडे घडी, लीळा विनोदेची मोडी, आपण आदिपुरुषी दडी मारू नरा हे श्रीराम। जे प्रत्यक्ष पाहाता आडळे, विचार घेता तरी नाडळे, जये चापार नकळे ब्रह्मादिका श्रीराम। जे सर्व नाटक अंतरकळा जाणीव स्फूर्ती निर्मळा। जये जे निस्वानंद सोहळा ज्ञान शक्ती श्रीराम। जे लावण्य स्वरूपाची शोभा जे परब्रह्म सूर्याची प्रभा। जे शब्दी वदोनी उभा संसार नाशी श्रीराम। जे मोक्षश्रिया महामंगळा जे सत्रावी जीवन कळा। जे सत्वलीळा सुशीतळा लावण्य खाणी श्रीराम। जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती विस्तारे वाढली इच्छाशक्ती। जे कळीकाळाची नियंती सद्गुरु कृपा श्रीराम। जे परमार्थ मार्गीचा विचार निवडून दावी सारासार। भवसिंधूचा पैलपार पाववी शब्द बळे श्रीराम। ऐसी बहुवेशे नटली माया शारदा एकली। सिद्धची अंतरी संचली चतुर्विधा प्रकारे श्रीराम। तीही वाचा अंतरी आले ते वैखर्या प्रकट केले। म्हणून कर्तृत्व जितुके झाले हे शारदा गुणे श्रीराम। जे ब्रह्मादिकांची जननी हरिहर जये पासुनी। सृष्टी रचना लोकतीनी विस्तार जयेचा श्रीराम। जे परमार्थाचे मूळ नातरी सद्विद्याची केवळ। निवांत निर्मळ निश्चळ स्वरूप स्थिती श्रीराम। जे योगियांचे ध्यानी जे साधकांचे चिंतनी। जे सिद्धांचे अंतःकरणी समाधिरूपे श्रीराम। जे निर्गुणाची ओळखण जे अनुभवाची खूण। जे व्यापकपणे संपूर्ण सर्वाघटी श्रीराम। शास्त्रे पुराणे वेदश्रुती अखंड जयेचे स्तवन करीती। नाना रूपी जयेशी स्तविती प्राणिमात्र श्रीराम। जे वेदशास्त्रांची महिमा जे निरोपमाची उपमा। जये करिता परमात्मा ऐसे बोली जय श्रीराम। नाना विद्या कळा सिद्धी नाना निश्चयाची बुद्धी। जे सूक्ष्म वस्तूची शुद्धी ज्ञेती मात्र श्रीराम। जे हरिभक्तांची निजभक्ती अंतर्निष्ठांची अंतरस्थिती। जे जीवन मुक्तांची मुक्ती सायोज्यता ते श्रीराम। जे अनंत माया वैष्णवी नकळे नाटक लाघवी। जे थोर थोरासी गोवी जाणपणे श्रीराम। जे दे दृष्टीने देखिले जे दे शब्दे ओळखिले। जे जे मनास भासले तितुके रूप जयेचे श्रीराम। स्तवन भजन भक्ती भाव माये वाचून नाही ठाव। या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती श्रीराम। म्हणून थोराहुनी थोर जे ईश्वराचा ईश्वर। तयेशी माझा नमस्कार तदांशेची आता श्रीराम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे शारदास्तवन नाम समास तिसरा। श्रीराम श्रीराम श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। दशक पहिला समास चौथा सद्गुरु स्तवन। श्रीराम आता सद्गुरु वर्णवेना। जेथे माया स्पर्शो सकेना ते स्वरूप मज अज्ञाना। काये कळे श्रीराम। न कळे न कळे नेती नेती ऐसे बोलतसे श्रुती। तेधे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे श्रीराम। मज न कळे हा विचारू दुरुनी माझा नमस्कारू। गुरुदेवा पैल पारू पाववी मज श्रीराम। होती स्तवनाची दुराशा तुटला मायेचा भरवसा। आता असाल तैसे असा सद्गुरु स्वामी श्रीराम। मायेचा बळे करी न स्तवन ऐसे वांछित होते मन माया गादी लज्जायमान काय करू श्रीराम नातुडे मुख्य परमात्मा म्हणवनी करावी लागे प्रतिमा तैसा माया योगे महिमा वर्णीन सद्गुरूचा श्रीराम आपल्या भावासारिखा मनी देव आठवावा ध्यानी तैसा सद्गुरु आस्तवनी स्तौवाता श्रीराम जय जयाजी सद्गुरु राजा विश्वंभरा विश्वबीजा परम पुरुषा मोक्षध्वजा दीन बंधु श्रीराम तुझी येन अभयंकरे अनावर माया हे वोसरे जैसे सूर्य प्रकाशे अंधारे पळो न जाये श्रीराम आदित्ये अंधकार निवारे परंतु मागुते ब्रह्मांड भरे नीशी जालियानंतरे पुन्हा काळोखे श्रीराम तैसा नवे स्वामी राव करी जन्म मृत्य वाव समूळ अज्ञानाचा ठाव पुसून टाकी श्रीराम सुवर्णाचे लोहो काही सर्वथा होणार नाही तैसा गुरुदास संदेही पडोच नेणे सर्वथा श्रीराम का सरिता गंगेशी मिळाली मिळणी होता गंगा झाली मग जरी वेगळी केली तरी होणार नाही सर्वथा श्रीराम परीते सरिता मिळणी मागे वाहाळ मानजेत जगे तैसा नवे शिष्य वेगे स्वामीच होये श्रीराम परीस आपणा ऐसे करीना सुवर्णे लोहो पालटेना उपदेश करी बहुत जना अंकित सद्गुरुचा श्रीराम शिष्यास गुरुत्व प्राप्त होये सुवर्णे सुवर्ण करिता नये म्हणवनी उपमा न साहे सद्गुरुशी परिसाची श्रीराम उपमे द्यावा सागर करितो जड अत्यंत चिक्षार अथवा म्हणो क्षीरसागर करितो नासेल कल्पांती श्रीराम उपमे द्यावा जरी मेरू तरी तो जड पाषाण कठोरू तैसा नवेही की सद्गुरु कोमळ दिनाचा श्रीराम उपमे म्हणो गगन तरी गगना परिसते निर्गुण या कारणे दृष्टांतहीन सद्गुरुस गगनाचा श्रीराम धीरपणे उपमो जगती तरी हेही खचेल कल्पांती म्हणवन धीरत्वास दृष्टांती हीण वसुंधरा श्रीराम आता उपमाचा गभस्ती तरी गभस्तीचा प्रकाश किती शास्त्रे मर्यादा बोलती सद्गुरु अमर्याद श्रीराम म्हणवनी उपमे उणा दिन कर सद्गुरु ज्ञान प्रकाश थोर आता उपमावा फणीवर तरितोही भारवाही श्रीराम आता उपमे द्यावे जळ तरी ते काटलांतरी आटेल सकळ सद्गुरु रूपते निश्चळ जाणार नाही श्रीराम सद्गुरुसी उपमावे अमृत तरी अमर धरिती मृत्युपंथ सद्गुरु कृपा यथार्थ अमर करी श्रीराम सद्गुरुसी म्हणावे कल्पतरु तरी हा कल्पने तीत विचारू कल्पवृक्षाचा अंगीकारू कोण करी श्रीराम चिंता मात्र नाही मनी कोण पुसे चिंतामणी कामधेनूची दुघणी निकामासी न लगती श्रीराम सद्गुरु म्हणो लक्ष्मीवंत तरी ते लक्ष्मी नाशिवंत ज्याचे द्वारी असे तिष्ठत मोक्ष लक्ष्मी श्रीराम स्वर्गलोक इंद्र संपती हे काळांतरी विटंबती सद्गुरु कृपेची प्राप्ती काळांतरी चळेना श्रीराम हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक सर्वदा अविनाश एक सद्गुरुपद श्रीराम तयासी उपमा काय द्यावी नाशीवंत सृष्टी आघवी पंचभूतिक उठा ठेवी न चले तेथ श्रीराम ಮಣವನೇ ಸದ್ಗುರು ವರ್ಣವೇನ, ಹೇಗೆ ಹೇಚಿ ಮಾಜಿ ವರ್ಣನ, ಅಂತರಸ್ಥಿತೀಚಿಯಾ ಕುಣ ಅಂತರ್ನಿಷ್ಠಾ ಜಾಣತಿ ಶ್ರೀರಾಮ್. ಇತಿ ಶ್ರೀದಾಸಬೋಧೆ ಗುರು ಶಿಷ್ಯ ಸಂವಾದೆ ಸದ್ಗುರುಸ್ತವನ ನಾಮ ಸಮಾಸ ಚೌಥ. ಶ್ರೀರಾಮ್ ಶ್ರೀರಾಮ್ ಶ್ರೀರಾಮ್. ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ. ದಶಕ ಪಹಿಲಾ ಸಮಾಸ ಪಾಚವಾ ಸಂತಸ್ತವನ. ಶ್ರೀರಾಮ್ ಆತಾ ವಂದೀನ ಸಜ್ಜನ, ಜಯ ಪರಮಾರ್ಥಾಚೆ ಅಧಿಷ್ಠಾನ, ಜಯಾಚೆ ನಿಗುಹ್ಯ ಜ್ಞಾನ ಪ್ರಕಟೆ ಜನೀ ಶ್ರೀರಾಮ್. ಜಯ ವಸ್ತು ಪರಮ ದುರ್ಲಭ, ಜಯ ಚಾ ಅಲಭ್ಯ ಲಾಭ, ತೇಚಿ ಹೋಯೇ ಸುಲ್ಲಭ ಸಂತ ಸಂಗೆ ಕರುಣಿ ಶ್ರೀರಾಮ್. ವಸ್ತು ಪ್ರಕಟಚಿ ಅಸೆ ಪಾಹಾತಾ ಕೋಣಾಸೀಚ ನ ದಿಸೆ, ನಾನಾ ಸಾಧನಿ ಸಾಯಾಸೆ ನ ಪಡೆ ಠಾಯಿ ಶ್ರೀರಾಮ್. ಜೇಥೆ ಪರೀಕ್ಷವಂತ ಠಕಲೆ, ನಾತರಿ ಡೋಳಸಚಿ ಅಂಧ ಜಾಲೆ, ಪಾಹಾತ ಅಸತಾಚಿ ಚುಕಲೆ ನಿಜ ವಸ್ತುಸಿ ಶ್ರೀರಾಮ್. ಜೆ ದೀಪಾಚೆ ನಿ ದಿಸೇನ ನಾನಾ ಪ್ರಕಾಶೆ ಗವಸೇನ, ನೇತ್ರಾಂಜನೇಹಿ ವಸೇನ ದೃಷ್ಟಿ ಪುಡೆ ಶ್ರೀರಾಮ್. ಸೋಳಾ ಕಳಿ ಪೂರ್ಣ ಶಶಿ ದಾಖವು ಸಕೇನಾ ವಸ್ತುಸಿ, ತೀವ್ರ ಆದಿತ್ಯ ಕಳಾರಾಸಿ ತೋಹಿ ದಾಖವಿನಾ ಶ್ರೀರಾಮ್. ಜಯಾ ಸೂರ್ಯಾಚೇನಿ ಪ್ರಕಾಶೆ ಪೂರ್ಣತಂತ ತೋಚಿ ದಿಸೆ, ನಾನಾ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪದಾರ್ಥ ಭಾಷೆ ಅಣುರೇಣಾಧಿಕ ಶ್ರೀರಾಮ್. ಚಿರಲೆ ವಾಳಾಗ್ಲತೇಹಿ ಪ್ರಕಾಶಿ ಪರಿತೋ ದಾಖವೀನಾ ವಸ್ತುಸಿ, ತೇ ಜಯಾಚೇನಿ ಸಾಧಕಾಸಿ ಪ್ರಾಪ್ತ ಹೋಯೇ ಶ್ರೀರಾಮ್. ಜೇಥೆ ಆಕ್ಷೇಪ ಆಟಲೆ ಜೇಥ ಪ್ರಯತ್ನ ಪ್ರಸ್ತಾವಲೆ, ಜೇಥ ತರ್ಕಮಂದಾವಲೆ ತರ್ಕಿತಾ ನಿಜ ವಸ್ತುಸಿ ಶ್ರೀರಾಮ್. ಒಳೆ ವಿವೇಕಾಚಿ ವೇಗಡಿ ಪಡೆ ಶಬ್ದಾಚಿ ಬೋಬಡಿ, ಜೇಥೆ ಮನಾಚಿ ತಾತಡಿ ಕಾಮಾನಯೇ ಶ್ರೀರಾಮ್. ಜೋ ಬೋಲಕೇಪಣೆ ವಿಶೇಷ ಸಹಸ್ರ ಮುಖಾಂಸಾ ಜೋ ಶೇಷ, ತೋ ಹಿ ಸಿಣಲಾ ನಿಶೇಷ ವಸ್ತು ನ ಸಂಗವೇ ಶ್ರೀರಾಮ್. ವೇದೆ ಪ್ರಕಾಶಿಲೆ ಸರ್ವ ಹಿ ವೇದ ವಿರಹೀತ ಕಾಹಿ ನಾಹಿ, ತೋ ವೇದ ಕೋಣಾಸಹಿ ದಾಖವು ಸಕೇನಾ ಶ್ರೀರಾಮ್. ತೇಚಿ ವಸ್ತು ಸಂತ ಸಂಗೆ ಸ್ವಾನುಭವೇ ಕಳೋ ಲಾಗೆ, ತ್ಯಾಚಾ ಮಹಿಮಾ ವಚನಿ ಸಾಂಗೆ ಐಷಾ ಕವಣು ಶ್ರೀರಾಮ್. ವಿಚಿತ್ರ ಕಳಾಯೆ ಮಾಯೇಚಿ ಪರಿ ಓಳಖಿ ನ ಸಂಗವೇ ವಸ್ತುಚಿ, ಮಾಯಾತೀತ ಅನಂತಾಚಿ ಸಂತಸೋಯೆ ಸಾಂಗತಿ ಶ್ರೀರಾಮ್. ವಸ್ತುಸಿ ವರ್ಣಿಲೆ ನವಚೆ ತೇಚಿ ಸ್ವರೂಪ ಸಂತಾಚೆ, ಯಾ ಕಾರಣೆ ವಚನಾಚೆ ಕಾರ್ಯ ನಾಹಿ ಶ್ರೀರಾಮ್. ಸಂತ ಆನಂದಾಚೆ ಸ್ಥಳ ಸಂತ ಸುಖಚಿ ಕೇವಳ, ನಾನಾ ಸಂತೋಷಾಚೆ ಮೂಳ ತೇಹೇ ಸಂತ ಶ್ರೀರಾಮ್. ಸಂತ ವಿಶ್ರಾಂತಿಚಿ ವಿಶ್ರಾಂತಿ ಸಂತ ತೃಪ್ತಿಚಿ ನಿಜ ತೃಪ್ತಿ, ನಾತರಿ ಭಕ್ತಿಚಿ ಫಳಶ್ರುತಿ ತೇಹೇ ಸಂತ ಶ್ರೀರಾಮ್. ಸಂತ ಧರ್ಮಾಚೆ ಧರ್ಮಕ್ಷೇತ್ರ ಸಂತ ಸ್ವರೂಪಾಚೆ ಸತ್ಪಾತ್ರ, ನಾತರಿ ಪುಣ್ಯಾಚಿ ಪವಿತ್ರ ಪುಣ್ಯಭೂಮಿ ಶ್ರೀರಾಮ್. ಸಂತ ಸಮಾಧಿಚೆ ಮಂದಿರ ಸಂತ ವಿವೇಕಾಚೆ ಭಾಂಡಾರ, ನಾತರಿ ಬೋಲಿಜೆ ಮಾಹೇರ ಸಾಯೋಜ್ಯ ಮುಕ್ತಿಚೆ ಶ್ರೀರಾಮ್. ಸಂತ ಸತ್ಯಾಚಾ ನಿಶ್ಚಯೋ ಸಂತ ಸಾರ್ಥಕಾಚಾ ಜಯೋ, ಸಂತ ಪ್ರಾಪ್ತಿಚಾ ಸಮಯೋ ಸಿದ್ಧರೂಪ ಶ್ರೀರಾಮ್. ಮೋಕ್ಷ ಶ್ರಿಯಾ ಆಳಂಕೃತ ಐಸೇಹೆ ಸಂತ ಶ್ರೀಮಂತ, ಜೀವ ದರಿದ್ರಿಯ ಸಂಖ್ಯಾತ ನೃಪತಿ ಕೇಲೆ ಶ್ರೀರಾಮ್. ಜೆ ಸಮರ್ಥಪಣೆ ಉದಾರ ಜೆ ಕಾ ಅತ್ಯಂತ ದಾನಶೂರ, ತಯಾಚೆ ನಿಹಾ ಜ್ಞಾನ ವಿಚಾರ ದಿಧಲಾ ನವಚೆ ಶ್ರೀರಾಮ್. ಮಹಾರಾಜೆ ಚಕ್ರವರ್ತಿ ಜಾಲೆ ಆಹೇತ ಪುಡೆ ಹೋತಿ, ಪರಂತು ಕೋಣಿ ಸಾಯುಜ್ಯ ಮುಕ್ತಿ ದೇಣಾರ ನಾಹಿ ಶ್ರೀರಾಮ್. जे त्रैलोकी नाही दान ते करीती संत सज्जन तया संतांचे महिमान काय म्हणवनी वर्णावे श्रीराम जे त्रैलोक्या हून वेगळे जे वेद श्रुतीसी नाकळे तेची जयाचे निवोळे परब्रह्म अंतरी श्रीराम ऐसी संतांची महिमा बोलिजे तितुकी उणी उपमा जयाचे निमुख्य परमात्मा प्रकट होये श्रीराम इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे संतस्तवन नाम समास पाचवा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ।